हॅलो, वैशाली मॅडम बोलतायत ना? मॅडम, विशाल बोलतोय परांजपे अभिरुची मधून. तुम्ही म्हटलं होतं मॅडम फ्लॅट पाहायला येणार आहेत संडेला. हो, या ना, या ना. 2 BHK पाहताय ना तुम्ही? 1 BHK नाहीये मॅडम, आता 1 BHK 1 महिन्याने लॉन्चिंग होईल. बर 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 बर. मग 1 BHK लॉन्च झाला तर फोन करू का तुम्हाला? मग चालेल मॅडम, माझा नंबर सेव्ह ठेवा मॅडम, विचारून. ओके.